chinimandi.com पॉडकास्ट।
साखर उतारा तपासणीसाठी सक्षम यंत्रणा आवश्यक। एफआरपीचा दर हा साखर उतारावर ठरतो, पण पुणे जिल्ह्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची साखर उतारा तपासणी यंत्रणा सक्षम नाही, त्यामुळे तशी सक्षम यंत्रणा निर्माण करावी अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेनं केली। तसंच कारखान्याकडून एफआरपी रक्कम थकीत असून सुमारे 1000 कामगारांचं 27 महिन्यांचं वेतन थकीत आहे, ते त्वरित देण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळानं आयुक्तांकडे केली। शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर चर्चा झाल्यानंतर आयुक्त सौरभ राव म्हणाले की थकीत एफआरपी प्रश्नी जप्तीची कारवाई आणि अन्य मागण्यांबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई लवकरच करण्यात येईल। साखर आयुक्त राव यांची प्रहार शेतकरी संघटनेच्या 50 अधिक शेतकऱ्यांनी भेट घेतली आणि कारखान्यांकडील थकीत एफआरपीच्या रकमा त्वरित देण्याची मागणीही केली। प्रहार संघटनेचे राज्य प्रवक्ते शंभूराज खलाटे यांनी सांगितलं की राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे सहकारातील साखर कारखानदारीतील व्यक्तिमत्व आहे, त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्यावं अशी आमची अपेक्षा आहे। चालू वर्षाच्या ऊस गाळप हंगाम 2019-20 मधील शेतकऱ्यांच्या ऊसाच्या एफआरपीची सुमारे 1000 कोटी रुपये अद्यापही देणं बाकी आहे। चालू वर्ष तसंच मागील थकीत एफआरपीची रक्कम सुमारे 400 कोटींच्या आसपास आहे। शेतकऱ्यांच्या एफआरपीची थकीत रक्कम संबंधित कारखान्यांनी व्याजासह द्यावी अशीही मागणी आयुक्तांकडे केली आहे। कारखान्यांकडून ऊसाची रक्कम थकीत आहे। या कारखान्याला यंदाचा ऊस गाळप परवाना नुकताच दिल्याचं समजलं आहे। जोपर्यंत एफआरपीची जुनी रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत या कारखान्याचा ऊस गाळप परवाना रद्द करावा, कारण एफआरपीच्या रकमेपोटी शेतकऱ्यांना दिलेले चेकही न वटताच बँकेतून परत आल्याची माहिती आम्ही आयुक्तांना दिली आहे, असंही खलाटे यांनी सांगितलं। यावेळी झालेल्या चर्चेत साखर संचालक ज्ञानदेव मुकणे, सहसंचालक मंगेश तिटकारे, पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक धनंजय डोईफोडे आणि अन्य अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला।